एके दिवशी भर दुपारी पनवेलच्या नाक्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मोटार भर वेगात चालली होती. बाबासाहेबांना खूप तहान लागली म्हणून ड्रायव्हरनं जवळच्या हॉटेलसमोर गाडी थांबवली. बाबासाहेबांच्या समवेत असलेले त्यांचे सहकारी गडकरी पाणी आणायला गेले.
बॅरिस्टर आंबेडकरांना पाणी हवंय?
हॉटेलच्या मालकानं साफ नकार दिला. हॉटेल मालक उद्गारला, महार बॅरिस्टरला पाणी मुळीच मिळणार नाही. हे शब्द सोनबा येलवे नावाच्या लाकूड तोडणाऱ्या माणसानं ऐकले. धावत पळत तो घरी गेला, स्वच्छ पाण्यानं माठ भरून आणला. पण तेवढ्यात बाबासाहेबांची मोटार भर वेगानं निघून सुद्धा गेली. बाबासाहेब पुन्हा या वाटेनं येतील ते तसे जाऊ नयेत म्हणून आयुष्यभर त्या वाटेवर पाण्याचा माठ भरून सोनबा वाट पाहत उभा राहिला. तो संपला. शेवटच्या क्षणापर्यंत तो बोलत होता,
हे पाणी आणिले मी, हे पाणी आणिले मी, माठ भरुनी हे घोट भर जाहो पिऊनी. हे पाणी आणिले मी, माठ भरुनी हे घोट भर जाहो पिऊनी. हे पाणी आणिले मी. मानस सारीच सयता नाही, भीम बाबा याना नाही मुळी जाणही. नवे मानस सारीच सयता नाही, भीम बाबा याना नाही मुळी जाणही. हे मोठ्या श्रद्धेनी, हे मोठ्या श्रद्धेनी आलो मी घेऊनी, हे घोट भर जाहो पिऊनी. हे पाणी आणिले मी, माठ भरुनी हे घोट भर जाहो पिऊनी. भर उन्हात व्याकुळ जीव थांबला, शब्द कर्म ठांचा जिव्हारी तो झोंबला. भर उन्हात व्याकुळ जीव थांबला, शब्द कर्म ठांचा जिव्हारी तो झोंबला. तो दाही दिशा पाही, तो दाही दिशा पाही, तक लावुनी हे घोट भर जाहो पिऊनी. हे पाणी आणिले मी, माठ भरुनी हे घोट भर जाहो पिऊनी. जीव जीवात हा होता त्याच्या जोवर, पाणी घेऊनी वाट पाहिली तोवर. जीव जीवात हा होता त्याच्या जोवर, पाणी घेऊनी वाट पाहिली तोवर. तो प्राण सोडिला, तो प्राण सोडिला बाबा म्हणूनी, हे घोट भर जाहो पिऊनी. हे पाणी आणिले मी, माठ भरुनी हे घोट भर जाहो पिऊनी. बोले सोनबा भीम बाबा येतील, पाणी घोट भर माझ्या हाती घेतील. बोले सोनबा भीम बाबा येतील, पाणी घोट भर माझ्या हाती घेतील. तो धन्य प्रभा करा, तो धन्य प्रभा करा, वाट पाहुनी हे घोट भर जाहो पिऊनी. हे पाणी आणिले मी, माठ भरुनी हे घोट भर जाहो पिऊनी. हे पाणी आणिले मी, माठ भरुनी हे घोट भर जाहो पिऊनी. हे पाणी आणिले मी, माठ भरुनी हे घोट भर जाहो पिऊनी.